सलग दुसऱ्यांदा भारताने मारला शिक्का आपल्या बेस्ट मराठी शोवर आणि बेस्ट मराठी आरजेवर म्हणजे मॉर्निंग नंबर वन संग्राम बरोबर संग्राम बरोबर
सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम वर. नमस्कार, मी आहे संग्राम. मागच्या आठवड्यात दमलेल्या बाबाची कहाणी नावाचा सिनेमा रिलीज झाला, ज्यामध्ये संदीप खरे ऍक्टिंग करतोय. संदीप आणि सलील कुलकर्णी या दोघांबरोबर खूप गप्पा झाल्या आणि त्याचा काही उर्वरित भाग मी तुम्हाला आता ऐकवतोय.
मला थोडस पर्सनल लाईफ बद्दल सांगशील, कारण तुझं कॅरेक्टर बाबाचं आहे. तर तू एक बाबा, त्याचे पॅरलल्स सिनेमामध्ये आहेत का नाही आहेत का? सगळीच ऍक्टिंग करावी लागली का काहीच ऍक्टिंग करावी लागली? नाही,
मी खरं सांगू का, यातला बाबा जो आहे ना तो असा स्पेसिफिक नाही. मला असं वाटतं की यातल्या बाबाची भूमिका आहे ती प्रत्येकाला आपण त्याच्यामध्ये दिसू, म्हणजे स्वतःचं प्रतिबिंब त्या बाबामध्ये दिसेल, ज्याला ज्याला मुलगी आहे, ज्याला ज्याला मुलगा आहे. आणि मी स्वतः पर्सनली सांगायचं तर माझी मुलगी 9वीमध्ये आहे आणि हे गाणं आम्ही ज्यावेळेला लिहिलं तर त्या सगळ्या कालखंडातनं मी गेलेलो आहे की आम्ही दोघेही त्यावेळेला इतके दौरे करत होतो की घरी यायचो त्यावेळेला मुलगी झोपलेली असायची, आम्ही जागेवर ती शाळेत गेलेली असायची, पुन्हा दुसऱ्या दिवशी आम्ही बॅग उचलून निघायचो. तर ते सगळं अनुभवलेलं आहे मी. आणि आज सुद्धा त्या सिनेमामध्ये जे सांगितलंय ती जी काळजी आहे त्या मुलीविषयी, जे ओव्हर प्रोटेक्टिव्ह आहे, ते सुद्धा मी आज भोगतोय. ती आज शाळेमध्ये जेव्हा जाते सायकलवरनं त्यावेळेला मला काळजी असते ती पोचली असेल ना. कधी गावाला गेलो, बाहेर गेलो, मग घरी क्लासवरनं आली आहे ना, तर हे जे सगळं सतत डोक्यामध्ये एक व्यवधान असतं ना, तर ती काळजी जी आहे ती माझी स्वतःची पर्सनल काळजी
आहे
आणि ती प्रत्येकाचीच आहे असं मला वाटतं.
मोरवी संदीप खरे आणि सलील कुलकर्णी, बाय द वे, ज्याला आता हाच प्रश्न मी विचारणार आहे, पण अर्थात त्याच्या आधी सुपर ड्युपर हिट गाणं. मी आहे संग्राम, 93.5 रेड एफ एम. अरे हो, आणि MH 93.5 वर आपल्या श्रीकांतने काय धमाल केली तेही ऐकून घ्या. 93.5 रेड एफ एम, जाते रहो.